नीतिसूत्रे अध्याय 22. चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतियुक्त कृपा निवडणे उत्तम आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामायिक आहे. त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे. शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात. परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती मान आणि जीवन आणते. कुटिराच्या मार्गात काटे आणि पाश असतात. जो कोणी आपल्या जीवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो. मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गापासून तो मागे फिरणार नाही. श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवतो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्याचा गुलाम आहे. जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तुटून जाईल. जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल, कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो. निंदकाला घालून दे म्हणजे भांडणे मिटतात. मतभेद आणि अप्रतिष्ठा संपून जातील. ज्याला मनाची शुद्धता आवडते आणि ज्याची वाणी कृपामय असते अशांचा मित्र राजा असतो. परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षण आहेत, परंतु तो विश्वासघातक्यांची वचने उलथून टाकतो. आळशी म्हणतो, बाहेर रस्त्यावर सिंह आहे, मी उघड्या जागेवर ठार होईल. व्याभिचारी स्त्रियांचे तोंड खोल खड्डा आहे. ज्या कोणाच्या विरुद्ध परमेश्वराचा कोप भडकतो तो त्यामध्ये पडतो. बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील. जो कोणी आपली संपत्ती वाढण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, किंवा जो धनवानाला भेटी देतो तोही गरीब होईल. ज्ञानाची वचने ऐकून घे आणि त्याकडे लक्ष दे, आणि आपले मन माझ्या ज्ञानाकडे लाव, कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील आणि ती सर्व तुझ्या होठावर तयार राहतील तर किती बरे होईल. परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून मी तुला ती वचने आज शिकवली आहेत. मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान यातल्या 30 म्हणी लिहिल्या नाहीत काय? या सत्याच्या वचनाचे विश्वासूपण तुला शिकवावे. ज्याने तुला पाठवले त्यास विश्वासाने उत्तर द्यावीत म्हणून नाहीत काय? गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे. किंवा गरजवंतावर वेशी जुलूम करू नकोस, कारण परमेश्वर त्याचा कैवार घेईल. आणि ज्या कुणी त्यांना लुटले त्यांचे जीवन तो लुटेल. जो कोणी एक व्यक्ती रागाने राज्य करतो त्याची मैत्री करू नकोस, आणि जो कोणी संतापी आहे त्याच्याबरोबर जाऊ नकोस. तुम्ही त्याचे मार्ग शिकाल आणि गेलात तर तुम्ही स्वतःला जाळ्यात अडकून घ्याल. दुसऱ्याच्या कर्जाला जे जामीन होतात आणि हातावर हात मारणारे त्यांच्यातला एक तू होऊ नको. जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसेल तर त्याने तुमच्या अंगा खालून तुझे अथरून का काढून घ्यावे? तुझ्या वडिलांनी जी प्राचीन सीमा घालून ठेवली आहे तो दगड दूर करू नकोस. जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्यास तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहील, तो सामान्य लोकासमोर उभा राहणार नाही.